चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेशातील साखर कारखाने इतर राज्यांना कोरोनाशी लढण्यात करत आहेत सहकार्य। कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी साखर कारखान्यांचं योगदान दिवसेंदिवस वाढत आहे। कोरोनापासून लढण्यासाठी हँड सॅनिटायझर खूप महत्त्वपूर्ण आहे आणि उत्तर प्रदेश हे निश्चित करत आहे की त्यांच्या राज्याशिवाय इतर राज्यांनाही अधिकाधिक सॅनिटायझर उपलब्ध व्हावं, जेणेकरून सारा देश मिळून कोरोनाला हरवू शकेल। उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यातील 36 लाख लिटर सॅनिटायझरच्या उत्पादनाचा 40% भाग देशाच्या दुसऱ्या राज्यांना दिला आहे। कोरोनाच्या फैलावाला रोखण्यासाठी यावेळी देशाच्या दुसऱ्या राज्यांनाही सॅनिटायझरची खूप गरज आहे। उत्तर प्रदेशातील साखर कारखाने इतर राज्यांना कोरोनाशी लढण्यात मदत करत आहेत। राज्याचे प्रमुख सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितलं की राज्याच्या डिस्टिलरीजनं यावेळी 36 लाख लिटर सॅनिटायझरचं उत्पादन केलं आहे, ज्यामधून 14.50 लाख लिटर सॅनिटायझरला दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, तमिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार, असम, ओडिसा, राजस्थान, मेघालय, केरळ, झारखंड, चंदीगड, छत्तीसगड, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, तेलंगणा, पश्चिम बंगाल, नागालँड आणि दादरा नगर हवेलीला पाठवण्यात आलं। उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांमध्ये प्रत्येक दिवसाचं सॅनिटायझर उत्पादन करण्याची क्षमता वाढवून आता 2 लाख लिटर प्रतिदिन केलं आहे। कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक सॅनिटायझर उत्पादन करण्याच्या साखर कारखान्यांची उत्पादन क्षमता मार्चमध्ये 40,000 लिटर प्रतिदिन होती, ती आता वाढवण्यात आली आहे, जेणेकरून सॅनिटायझरच्या मागणीला पूर्ण केलं जाऊ शकेल। याशिवाय अनेक केमिकल युनिट आणि साखर कारखान्यांनाही सॅनिटायझरच्या उत्पादनासाठी नवा प्लांट लावण्यासाठीही मंजुरी दिली गेली आहे। उसाचं गाळप सत्र आता संपत आलं आहे। साखर कारखाने सॅनिटायझरचं उत्पादन करत आहेत। गाळप हंगाम संपल्यानंतर इथं सॅनिटायझर उत्पादन सुरू राहू शकतं।